नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गावकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. वंदे मातरमच्या भावनेन भारताच्या स्वातंत्र्य लढ्याक प्रेरणा दिली आणि आयज लेगीत राष्ट्राची वळख घटमूट करता अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी सांगले. राष्ट्रगीताची 150 वर्सां जाल्ली म्हूण संस्कृती मंत्रालयान आयोजित केल्ल्या हर घर तिरंगा सायकल रॅलीत वांटो घेवप्यांक संबोधित करतना ते उलयताले.
Tiranga yatras, bike and cycle rallies, cultural programs and concerts. Each activity has a different form, but the sentiment behind them is common. The national flag is the symbol in which every citizen can find a sense of belonging.
हर घर तिरंगा मोहिमेत सक्रियपणान वाटो घेवचो आणि एकताय आणि सेवेची भावना घटमूट करची असे आवाहन त्यांनी नागरिकांक केला. जायत्या तोखेपी व्यक्तिमत्वाचे आत्मचरित्र वाचचे आणि जिवितांत शॉर्टकट टाळचे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी तरणाट्यांक आवाहन केला. आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांच्या ट्रायम्फ ऑफ इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स या आत्मचरित्राचे नवी दिल्लीत विमोचन करताना प्रधानमंत्री उलयताले. प्रधानमंत्री मोदींनी तरणाट्या पिळग्यांक रामनाथ कोविंद हांच्या जिवीत प्रवासाविशी तांच्याच उतरांनी जाणून घेवपाचे आणि तांच्या बरप्यांविशी आणि अनुभवाविषयी वाचपाचे आवाहन केले.
गोविंदजी की जीवन यात्रा को आप उनके शब्दों में जाने, उनकी लेखनी को, उनके अनुभवों को, इससे हर किसी को काफी कुछ सीखने को मिलेगा. मैं रामनाथ कोविंद जी को इस आत्मकथा के लिए बहुत बहुत बधाई देता हूं. साथियों, कोविंद जी ने अपनी इस पुस्तक को बहुत ही सटीक नाम दिया है, ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाइफ माय स्ट्रगल्स.
विकसित भारताचे ध्येय मुखार व्हरपा खातीर समर्पित तरणाट्यांची गरज आसा हाचेरय तांणी भर दिलो. हत्ती हो भारताच्या पर्यावरणीय दायजाचो एक अभिन्न भाग असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगला. संवसारीक हत्ती दिसा सोशल मीडिया पोस्टान संवसारातल्या 60% परस चड रानवटी आशियाई हत्तींचे घर भारतात आसा असे तांणी अधोरेखित केले. देशात 33 हत्ती राखीव वाठार आसात जे हत्तीक रावपाची सुवात दितात आणि दीर्घकालीन संवर्धन यत्न घटमूट करतात असे तांणी पुढे म्हणला. तसेच रान कर्मचारी, विज्ञानिक, पशुवैद्य, महावत आणि थळाव्या समुदायांच्या योगदानाची प्रधानमंत्र्यांनी तोखणाय केली. हत्तीची राखण करपाक आणि फुडल्या पिळगे खातीर भारताचं गिरेस्त पर्यावरणीय दाय सांभाळपाक त्यांचे सामूहिक यत्न महत्वाचे असे त्यांनी म्हणला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासहित खयच्याय विषयाचेर संसदेत चर्चा करपाक आणि वांगड्यांनी काढिल्ल्या सगळ्या प्रश्नांक जाप दिवपाक सरकार तयार असा असे केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांनी सांगला. सरकाराक कायच लिपोवपाचे ना असे संसदेत पत्रकारांकडून उलयताना शहा हांनी सांगले.
3 बजे तक स्पीकर साहब को वो पत्र दे दे, 3 बजे से लेकर कल 3 बजे तक सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार है. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं, देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए.
दनपारा 3 वरांचेर सुरू जावपी चर्चे खातीर विरोधी पक्षान दनपारा 2 वरां मेरेन अध्यक्षाक नोटीस दिवक शकता असे तांणी म्हणला. लोकसभेन आयज परराष्ट्रीय योगदान दुरुस्ती विधेयक 2026 फुडले चौकशी खातीर संयुक्त संसदीय समिती कडेन धाडले. परकी योगदान कायदो 2010 हातून आनीक दुरुस्ती करपाचो हेतू या विधेयकांत आसा. परकी योगदानाचो वापर चड पारदर्शक आणि जबाबदार करप हो या विधेयकाचो हेत आसा. समिती गिमाच्या अधिवेशनाच्या पहिल्या सप्तकाच्या निमाण्या दिसा मेरेन आपलो अहवाल ह्या सभागरांत सादर करतली. खेळ. अमेरिकेतल्या सेंट लुईसांत जाल्ल्या सिंगफील्ड कपाच्या दुसऱ्या फेरयेच्या मॅचींत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदान जावोकीर सिंदारोवाक हारयलो. ग्रँड चॅस टुरांतली उपांत्य सर्त आशिल्ल्या ह्या सर्तीतलें हें ताचें पयलें जैत. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां अंदमान आणि निकोबार जुवे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड, राजस्थान ह्या वाठारांनी फाल्यां मेरेन वादळ आणि जोगलांसयत व्हड पावस पडपाचो अदमास उक्तायला. उद्यात उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात फाल्यां व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. इतल्यान ह्यो राष्ट्र खबरो सोपल्यो. नमस्कार.